युहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय सात. युहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय सात. 144,000 शिक्का. 144,000 शिक्का. त्यानंतर मी चार परमेश्वरदूतास पृथ्वीच्या चार कोपऱ्यांवर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीच्या चार वाऱ्यास धरून ठेवित होते. मी दुसरा एक परमेश्वरदूत सूर्याच्या उगवतीपासून वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ सदाजीवी परमेश्वराचा शिक्का होता. ज्या चार परमेश्वरदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे सोपवले होते त्यास तो मोठ्याने म्हणाला, आमच्या परमेश्वराचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. ज्यांच्यावर शिक्का करण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या सर्व वंशांपैकी 144,000 शिक्का मारण्यात आला. यहुदा वंशापैकी 12,000 शिक्का मारण्यात आला. रौबेन वंशापैकी 12,000, गाद वंशापैकी 12,000, आशेर वंशापैकी 12,000, नफ्ताली वंशापैकी 12,000, मनश्शे वंशापैकी 12,000, शिमोन वंशापैकी 12,000, लेवी वंशापैकी 12,000, इस्साखार वंशापैकी 12,000, जुबलून वंशापैकी 12,000, योसेफ वंशापैकी 12,000, बन्यामीन वंशापैकी 12,000 शिक्का झाला. स्वर्गातील उद्धार पावलेल्यांचा साक्षात्कार. स्वर्गातील उद्धार पावलेल्यांचा साक्षात्कार. त्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यापैकी कोणाच्याने मोजणी करणे शक्य नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या असलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च वाणीने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या परमेश्वराचा व कोकऱ्याचा तारणाबद्दल महिमा हो. तेव्हा राजासन, वडील मंडळ व चार प्राणी यांच्या भोवते सर्व परमेश्वरदूत उभे होते. ते राजासनासमोर उपडे पडून परमेश्वराला दंडवत घालून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्मरण, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या परमेश्वराची आहेत, आमेन. तेव्हा वडील मंडळांपैकी एकाने मला म्हटले, शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले? मी त्याला म्हणालो, प्रभू, हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. यामुळे ते परमेश्वराच्या राजासनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजासनावर बसलेला त्याचवर आपला मंडप करील. ते यापुढे भुकेले असे होणार नाहीत व तान्हेलेही होणार नाहीत. त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व जीवनी पाण्याच्या झऱ्याजवळ त्यास नेईल आणि परमेश्वर त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. द रेव्हलेशन